बघितलं मंडळी या बाईंची नजर माझ्या गोठ्यावरती दिसते. म्हणतात ना स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. आता माझ्या गोठ्यात गायी आहेत का म्हशी आहेत ही बघायची गरज आहे का? म्हणून म्हणतो राधे तुझ्या डोईवरचे माठ फुटलेत का पाझरलेत ते पहिल्यांदा बघ. आणि म्हणून म्हणतोय काय हिची नजर नेहमी या गोठ्यावरती असते पण पाझरणाऱ्या हिच्या या माठावरती नसते. सहाड्या करुणी बाई ही उगाच फसते म्हणून या बाईला सारी दुनिया हसते. हलूनी बघा हे पाझरती
बघा हे पाझरती बघा हे पाझरती.
रोज रोज घेता काळ हा माझ्यावरती तुझ्या सांगण्याने बघ राधे कोणी ना डरती
कोणी ना डरती कोणी ना डरती.
बघलावी घोडी
बघलावी घोडी बघलावी घोडी.
ही वही माझी या बायला काय ना थोडी बघ आधी मी साधी काय काढली थोडी
काय काढली थोडी काय काढली
उपोषणाला सुरुवात करणाऱ्या महान व्यक्तीचे नाव रामबंधू भरती आहे. बर बाई माझा प्रश्न असा आहे की रत्नाकरने लिहिलेल्या महान ग्रंथाचे नाव काय? रत्नाकरने लिहिलेल्या त्या महान ग्रंथाचे नाव काय आणि हा प्रश्न शास्त्र आधाराने पटवून द्यायचा बरं का?